Wir freuen uns von ganzem Herzen, dass es wirklich geklappt hat, dass Swamiji und Guru Ma angekommen sind. Von ganzem Herzen. We are so happy that Swamiji, Guru Ma and Shashwatiji reached here in Germany from the bottom of their heart. Welcome to you all. Und Swamiji hat kurz gesagt, heute ist ein besonderer Tag. Heute ist der Vollmondtag. Und gleichzeitig ist heute auch Buddhas Geburtstag. Also zwei in einem, ist ein besonderer Tag. Und deshalb ist Swamiji auch heute gleich, obwohl er heute angekommen ist und obwohl er jetzt von der Reise kommt, hat er den Wunsch gehabt, gleich heute den Diskurs zu halten und mit uns zu meditieren, weil das ist das, was für ihn wichtig ist, die Meditation. So Swamiji said, it's a special day today, it's Buddha's birthday plus the full moon day, and that's why even though he just arrived from his travels and he still had the wish to give a discourse today itself, and because especially the meditation is so important, he feels so, that's why even straight away today he came for the discourse. Und wir können uns während des Diskurses auf die Energie fokussieren, jenseits des physischen Körpers schauen. Es geht gar nicht um die Worte, sondern um die Energie. Und wie schon erklärt vorher, kein Namaskar machen, also nicht verbeugen. Erklärt haben wir es vorher. Wir können einfach von Seele zu Seele verbunden sein mit den Guru-Energien. So as we explained before, we can just connect with the energy and just connect on the soul-to-soul level with the guru energies. And therefore, no namaskar. We don't need to focus on the physical level, but can just enjoy the energy. Thank you. And so, Gabriela, we'll start with the Guru Avahan.
Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Devo Maheshwara, Gurur Sakshat Param Brahma, Tasmai Shri Gurave Nama. Tasmai Shri Gurave Nama. Tasmai Shri Gurave Nama. Ich werde jetzt Swamiji bitten, uns mit dem Nektar seiner Rede zu beschenken. Swamiji Kripaya ab Amritwani Barsai. Swamiji Kripaya. आप अमृतवाणी बरसाइए स्वामी जी कृपया आप अमृतवाणी बरसाइए
आए हुए सभी पुण्य आत्माओं को मेरा नमस्कार
स्वामी जी begrüßt alle verdienstvollen Seelen die gekommen sind
आज मैंने आपको पुण्य आत्मा कहकर संबोधित किया है
स्वामी जी hat uns heute als verdienstvolle Seelen bezeichnet.
Wo ist liye ki hai ki aaj ka din ek mahatvapurna din hai. Aaj Buddha Purnima hai.
Das hat er deswegen gemacht, weil heute ein ganz besonders bedeutsamer Tag ist. Heute ist Buddha Purnima, das ist der Vollmond, der für Buddha geweiht ist.
Samarpan ke vishwabhar mein lakho sadhak hai.
Es gibt Hunderttausende von Meditierenden, die die Samarpan-Meditation auf dieser Erde
ausführen.
Aber ihr seid diese verdienstvollen Seelen, denen die Gnade zuteil wird, dass ihr heute in der Präsenz von Swamiji meditieren dürft.
एक पवित्र दिन एक महत्वपूर्ण दिन पे आज हम ध्यान करने वाले
An einem sehr reinen Tag, an einem sehr bedeutsamen Tag werden wir zusammen meditieren.
देखिए पुण्यवान साधक इसलिए कहा क्योंकि एक सही समय पे सही स्थान पे सही सामूहिकता में हम एकत्र हुए
Verdienstvoll habe ich deswegen gesagt, weil wir zur richtigen Zeit am richtigen Ort alle hier zusammengekommen sind.
शरीर तो हमारे साथ प्रत्येक जन्मों में था प्रत्येक जन्मों में हम कोई ना कोई शरीर लेकर के जन्म लिए
den Körper den haben wir in jeder Inkarnation bekommen in jeder Geburt haben wir irgendeinen Körper erhalten
लेकिन शरीर उतना कैपेबल नहीं था जो आत्मज्ञान का एनर्जी ग्रहण कर सके
der Körper war aber nicht immer fähig die Energie des Verständnisses vom Selbst, von der Seele aufnehmen zu können.
तो आपको इस जन्म में ऐसा शरीर प्राप्त हुआ है जो आत्मज्ञान के ऊर्जा को ग्रहण कर सके.
Aber in dieser Inkarnation habt ihr einen Körper bekommen, der fähig ist, die Ausstrahlung des Verständnisses von der Seele aufnehmen zu können.
और ये शरीर आपको मिला है आपके माँ और आपके बाप के कारण.
Und diesen Körper habt ihr wegen eurer Mutter und eurem Vater erhalten.
इसलिए पूर्ण हृदय के साथ पूर्ण भाव के साथ अपने माँबाप का धन्यवाद दीजिए आभार व्यक्त कीजिए.
Und deswegen aus ganzem Herzen bedankt euch bei eurem Vater und bei eurer Mutter.
जिनके कारण आपको ये दिव्य शरीर प्राप्त हुआ है.
Dass ihr diesen wertvollen Körper erhalten habt.
Dusra, Sadguru Rupi Madhyam bhi pratyek janmo mein tha, aapke saath tha.
Und in jeder, des Weiteren war in jeder Geburt mit euch ein Medium, für Gott, ein göttliches Medium.
लेकिन वो शरीर अधिकृत नहीं था यानी आत्म साक्षात्कार दे सके आत्म ज्ञान दे सके इसके लिए वो अधिकृत नहीं था
aber dieses medium war nicht beauftragt nicht berechtigt euch das wissen von dem verständnis der seele zu geben
इस जन्म में आपको वो माध्यम मिला है जो माध्यम आत्म साक्षात्कार देने के लिए अधिकृत किया गया
aber in dieser incarnation habt ihr dieses Medium getroffen, das berechtigt ist, euch das Wissen von dem von Auge zu Auge die Seele sehen zu können.
Tisra, hum ek mahatvapurna samay pe ekatr ho rahe hain. Ye samay sabse adhik mahatvapurna hai.
Und des Weiteren ist es sehr, sehr wichtig, dass wir zu einer so günstigen besten Zeit hier uns versammelt haben. Das ist ganz besonders wichtig.
इस समय का कई आत्माएं जन्मों जन्मों से इंतजार कर रही थी, राह देख रही थी.
Auf diese Zeit haben ganz viele Seelen seit vielen, vielen Inkarnationen gewartet, dass diese Zeit kommt.
आत्म साक्षात्कार प्राप्त करने के लिए तीन बातों की आवश्यकता है.
Um Atma-Sakshatkar, um die Erkenntnis der Seele zu erlangen, sind drei Dinge von großer Bedeutung.
Ek to sashakta sharir, dusra sashakta madhyam, tisra sahi samay.
Drei Dinge sind wichtig. Zum einen ein starker Körper, zum zweiten ein Medium und zum dritten die richtige Zeit.
Ye tino baate is samay ghatit ho rahi hai.
Und alle diese drei Bedingungen, die sind jetzt im Moment hier erfüllt.
आज बुद्ध पूर्णिमा है तो गौतम बुद्ध ने शांति के ऊपर अपना जीवन पूर्ण लगा दिया था शांति के खोज में.
Heute ist Buddha Purnima und Gautama Buddha hat seine ganze Kraft auf das Bewirken von Frieden eingesetzt.
अभी कुछ दिन पूर्व दांडी के आश्रम में मुझे कुछ चीनी उद्योगपति चीन से मिलने के लिए आए थे स्वामी हम शांति की खोज में आए
Vor einigen Tagen sind chinesische Grundbesitzer nach Dandi in den Ashram gekommen und sie haben Swamiji gebeten, dass sie Frieden wollen.
और हम शांति की खोज में पूरे विश्व भर में घूम चुके हैं कहीं पे भी शांति नहीं मिली
Und diese Menschen, die waren auf der ganzen Welt auf der Suche unterwegs, weil sie Frieden finden wollten, aber sie konnten auf der ganzen Erde keinen Frieden finden.
मैंने उनको कहा, शांति बाहर नहीं है, शांति आपके ही भीतर है, आपके अंदर है। जब तक भीतर की ओर नहीं जाओगे, अंदर की ओर नहीं जाओगे, आपको शांति प्राप्त नहीं होगी।
Und Swamiji hat ihnen geantwortet, Frieden werdet ihr nicht im Außen finden, Frieden ist in euch und solange ihr nicht nach innen euch wendet, werdet ihr nirgends Frieden finden im Außen.
गौतम बुद्ध ने भी जो विश्व शांति की बात की थी वो विश्व शांति यानी बाहर का विश्व नहीं आपके भीतर का विश्व आपके अंदर का विश्व
Und als Gautama Buddha vom Frieden auf der Erde redete, hat auch nicht vom äußeren Frieden geredet, sondern hat vom inneren Frieden geredet, vom Frieden, der in uns zu finden ist.
देखिए ना हम जब पैदा होते हैं पैदा होने के बाद में नर्स को देखते हैं बाद में डॉक्टर को देखते हैं फिर माँ को देखते हैं उसके बाद में देखते देखते दुनिया को देखते
हैं Wenn wir geboren werden, erblicken wir als erstes die Krankenschwester, dann sehen wir den Arzt, dann sehen wir unsere Mutter und im ganzen Leben geht das sofort. Wir sehen immer verschiedene Dinge im Außen.
लेकिन कभी भी अपने आप को नहीं देखते कभी भी अंतर्मुखी नहीं होते
Aber wir sehen nie uns selbst. Wir wenden unseren Blick nie nach innen.
हमारी दौड़ सदैव बाहर की ओर रहती है इसको जाना उसको जाना वहाँ का ज्ञान लिया वहाँ का लिया सारे विषयों को जानते
Wir rennen immer im Außen, sind wir immer unterwegs. Wir wollen den treffen, wir wollen das sehen. Wir sind im ganzen, in der ganzen Welt unterwegs, aber immer im Außen.
हम अपने आप को छोड़के सारे दुनिया को जानते
Wir kennen die ganze Welt außer uns selbst.
तो आत्म साक्षात्कार वह घटना है जो घटना आपको जानने का ज्ञान देती है.
Und Atma Sakshatkar, also das Erkennen der Seele, das ist das Wissen, das uns das Verständnis gibt, uns selbst zu verstehen.
दूसरा विश्व भर के जितने माध्यम है, टीवी हो, रेडियो हो, न्यूज़पेपर हो, सब हमको बाहर की जानकारी देते, भीतर की जानकारी कोई भी नहीं देता.
Und alle Medien, die es auf dieser Erde gibt, sei es Fernsehen, sei es Internet, sei es Radio, die nehmen unsere Aufmerksamkeit, ziehen die nach außen. Keines dieser Medien bringt die Aufmerksamkeit zu uns nach innen.
हमको भीतर की जानकारी देने वाला, हमको अंदर की जानकारी देने वाला, हमको अंतर्मुखी करने वाला केवल एक और एक एक व्यक्ति है, वो है सद्गुरु. वही हमको अंतर्मुखी कर सकता है और करता है.
Und es gibt nur ein Medium, das unsere Aufmerksamkeit, unseren Blick nach innen richten kann. Und das ist der Satguru. Das sagt Swamiji aufgrund seiner eigenen Erfahrungen.
मैं भी शांति के खोज में विश्व भर में भटका, लेकिन भटकते भटकते जब जाके नेपाल में हिमालय में पहुंचा तो मुझे अंतर्मुखी होने के लिए मेरे सद्गुरु प्राप्त हो गए.
Auch Swamiji war auf der ganzen Welt unterwegs, weil er den Frieden suchte. Aber, und er reiste hierhin und dorthin. Aber erst als er in Himalaya seinen Satguru getroffen hat, dann hat er das Wissen erhalten, dass er sich nach innen wenden kann.
जैसे उन्होंने आत्म साक्षात की अनुभूति कराई, अनुभूति कराने के बाद में मेरी अंतर्मुखी यात्रा प्रारंभ हो गई.
Und als der Satguru Swamiji die Erfahrung vom Erkennen des Selbst vermittelte, hat die Reise nach innen für Swamiji begonnen.
फिर जिस सत्य को, जिस परमात्मा को विश्व भर में ढूंढ रहा था, वो मुझे मेरे ही भीतर प्राप्त हुआ, मेरे ही अंदर प्राप्त हुआ.
Und diese Wahrheit, dieses Wissen, was Swamiji auf der ganzen Welt gesucht hat, das ist ihm in seinem eigenen Inneren zuteil geworden.
तो जिस सत्य को, जिस परमात्मा को आज बाहर खोज रहे हो ना, आपकी सारी बाहर की खोज बंद हो जाएगी और आप अंतर्मुखी हो जाओगे. और अंतर्मुखी होने के बाद में आप जानोगे परमात्मा आपके ही भीतर है.
Also dieses Wissen, diesen Frieden, den wir heute im Außen suchen, den werden wir im, nach dem Selbsterkenntnis der Seele, werden wir in unserem eigenen Innern finden. Wir werden verstehen, dass wir das alles, was wir im Außen gesucht haben, nur in unserem Inneren finden können.
जीवन में आत्म साक्षात्कार से अधिक बाहर से पाने के लिए कुछ भी नहीं है.
Es gibt im Leben, im Außen nichts Größeres zu erreichen, als die Erkenntnis der Seele im Inneren zu finden.
क्योंकि आत्म साक्षात्कार पाने के बाद में सारी यात्रा भीतर की यात्रा है. फिर सब जो कुछ प्राप्त करना है सब अपनी साधना करके, तपस्या करके, ध्यान करके प्राप्त करना है.
Und wenn die Seele die Reise nach innen beginnt, dann erlangen wir alles, was es noch zu erreichen gibt, im Inneren alles, Erkenntnisse, alle spirituellen Übungen machen wir zu dem Zweck, dass wir im Inneren die Erkenntnis erlangen in uns selbst.
तो जो विश्व शांति हम बाहर खोज रहे हैं ना, वो विश्व शांति आत्म शांति से शुरू होती है.
Also diesen Weltfrieden, den wir im Außen suchen, der ist verbunden mit dem Frieden der Seele im Inneren.
मैं चाहता हूँ आप आत्म साक्षात्कार प्राप्त करके अपना निजी विश्व बनाएं.
Swamiji wünscht sich, dass wir unser eigenes inneres Universum erschaffen, wenn wir die Erkenntnis von der Seele erlangt haben.
हो सकता है वो विश्व 20 फीट का हो सकता है वो विश्व 25 फीट का हो.
Es kann sein, dass dieses innere Universum 10 Fuß groß ist. Es kann sein, dass sich dieses innere Universum auf 20 Fuß ausdehnt.
Mera niji vishwa se aasha hai abhamandal se, ora se.
Das innere Universum, das ist das, das redet Swamiji von unserer Aura, von unserer Ausstrahlung.
अब आपका 25 फीट का निजी विश्व बना करके विश्व के किसी भी कोने में चले जाओ, वो विश्व आपके साथ साथ चलेगा.
Und wenn wir ein 25 Fuß großes Universum in uns gebildet haben, dann können wir auf der Erde irgendwo hingehen im ganzen Universum. Wir werden unsere Welt mitnehmen.
आपके आसपास शांति रहेगी, आपके आसपास कल्याण रहेगा, आपका आसपास का विश्व सुरक्षित रहेगा.
Und dann ist dieses Universum ist unsere Welt, unsere 25 Fuß um uns herum, wird Frieden sein, wird Glück verheißend sein.
ऐसा विश्व मैंने मेरे आसपास निर्माण किया है मेरी इच्छा है आप भी आपके आसपास आपका विश्व निर्माण करो
und Swamiji hat um sich herum eine solche Welt also seine Aura erschaffen und sein Wunsch ist dass wir auch jeder seine eigene Aura so erschaffen
तो आप अपने आसपास एक विश्व बना करके आत्म शांति की शुरुआत कर सकते हो और आत्म शांति से ही विश्व शांति की शुरुआत हो सकती है
Und wenn wir das machen, dann können wir anfangen, in unserer eigenen Aura ein Feld des Friedens zu erschaffen. Und auf diese Weise kann dann auf der ganzen Erde Friede entstehen.
12 साल पहले जब मैं जर्मनी आया था तो मुझे जर्मनी के कुछ प्रोफेसर मिलने के लिए आए थे बोले स्वामी जी हम विश्व शांति करना चाहते हैं विश्व कल्याण करना चाहते हैं
Als Swamiji vor 12 Jahren nach Deutschland kam, Da waren einige Professoren, die sich mit Swamiji getroffen haben. Und sie hatten den Wunsch, Frieden auf der Erde zu schaffen.
Und
wenn Swamiji solche großen Reden hört, dann schaut er erstmal nach innen in die Personen. Und er hat erkannt, dass die Leber dieser Personen sehr heiß war. Und er hat sie gefragt, ob in ihrem Inneren Frieden herrscht.
उन्होंने कहा नहीं, हमको शांति नहीं, लेकिन हम शांति चाहते हैं.
Und sie haben Swamiji geantwortet, nein, in uns ist kein Frieden, aber wir wünschen uns Frieden.
मैंने उनको ध्यान सिखाया, मेडिटेशन सिखाया, मैंने उनको कहा, अगर विश्व शांति चाहते हो, तो विश्व शांति की शुरुआत अपने आप से करो. पहले खुद शांति को प्राप्त करो, अपने आसपास एक शांत विश्व बनाओ.
Und Swamiji hat ihnen Meditation gelehrt und er hat ihnen gesagt, wenn ihr auf der Erde Frieden wollt, fangt an, Frieden in euch selbst zu erschaffen. Erst dann könnt ihr den Frieden in der Welt schaffen.
Aber rahi baat, aapke samasyaon ki, aapke problem ki, aapke bimariyon ki, aapke vyasnon ki.
Und jetzt ist noch zu gucken auf eure Probleme, auf eure Süchte, eure Abhängigkeiten.
बहुत महत्वपूर्ण बात आपको कह रहा हूँ ये जितनी भी समस्याएं हैं जितने भी प्रॉब्लम हैं सबका संबंध सीधा सीधा आपके शरीर के साथ है
Und da sagt Swamiji uns etwas sehr Wichtiges. Alle Probleme, die wir haben, die stehen in Verbindung mit unserem Körper.
देखिए आपने शरीर धारण किया तो शरीर के साथ साथ समस्याएं आई बीमारी आई रिलेशंस आए संबंध आए
Schaut mal, wenn ihr euch inkarniert habt, dann sind mit dem Körper sind eure Familienverhältnisse, eure Beziehungen entstanden. Und wenn wir unseren Körper wieder verlassen, dann sind alle diese Verhältnisse, diese Beziehungen sind alle beendet. Und wenn Swamiji uns sagt, wir sollen unseren Körper lassen, das heißt nicht, dass er uns empfiehlt, Selbstmord zu begehen. Wenn Swamiji sagt, wir sollen diesen Körper lassen, dann sagt er uns, wir sollen diese Einstellung, dass wir der Körper sind, dass wir die aufgeben sollen. Stellt euch mal vor, dass euer Körper sich immer verändert.
देखिए कई लोग शरीर भाव को कम करने के लिए नंगे घूमते हैं नंगे पैर घूमते हैं मिलों तक पैदल यात्रा करते हैं मैं ऐसा करने को कुछ भी नहीं कह रहा हूँ उपास करते हैं मैं कुछ भी नहीं कह रहा हूँ ऐसा करने को
Also manche Leute, die legen ihre Kleider ab und wandern unbekleidet durch die Gegend, aber Swamiji verlangt nicht irgendwelche solche Dinge von uns.
आप शरीर भाव को छेड़ो ही मत आप उसको कुछ भी मत करो शरीर भाव कम करने के लिए कोई प्रयत्न मत करो कोई प्रयास मत करो शरीर जैसा है वैसा ही रहने दो
ihr sollt keine Anstrengungen oder nichts extra tun um eure Identifikation mit dem Körper kaum weniger zu machen ja Swamiji sagt nicht dass wir irgendetwas aufgeben machen müssen
शरीर के जो व्यसन है वो वैसे ही रहने दो आपके शरीर के दुख है वो वैसे ही रहने दो आपके शरीर की जो तकलीफ है वैसे ही रहने दो आपके शरीर की जो बीमारियां वैसे ही रहने दो उसको कुछ भी मत करो उसको कम करने का कोशिश ही मत करो क्योंकि जो भी कोशिश करोगे वो शरीर से होगी
Und wir sollen auch keine Anstrengung, keinen Versuch unternehmen, unsere körperlichen Süchte, unsere Abhängigkeiten, unsere körperlichen Schmerzen, unsere Krankheiten wegzubekommen. Denn welche Anstrengung auch immer wir unternehmen, die wird alles auf der körperlichen Ebene stattfinden und das bringt nichts.
कम करना हो तो उसके सामने एक दो फीट का लंबा आत्मभाव का लकीर खींच दो तो ऑटोमेटिकली शरीर भाव कम हो जाएगा
und wenn wir das verändern wollen dass diese Identifikation mit dem Körper kleiner wird dann gibt es nur eine Möglichkeit dafür wir müssen uns stärker mit unserer Seele identifizieren dann wird dadurch automatisch diese Einstellung die Identifikation mit dem Körper kleiner im Verhältnis zur Identifikation mit der Seele.
आपको आत्मसाक्षात्कार प्राप्त करने के लिए आपको आत्मज्ञान प्राप्त करने के लिए आपके जीवन का कुछ भी छोड़ने का नहीं है कुछ भी डिस्टर्ब करने का नहीं है जैसा है वैसा का वैसा रहने दो.
Also um eure Seele zu erkennen, müsst ihr nicht in eurem Leben aufgeben, ihr müsst nichts verlassen, zerstören, ihr müsst gar nichts in dieser Art tun.
सिर्फ रेगुलर ध्यान करके मेडिटेशन करके उसके सामने एक लंबी आत्मभाव की लकीर खींच दो तो ऑटोमेटिकली आप देखोगे आपका शरीर भाव कम हो जाएगा
ihr müsst einfach nur indem ihr regelmäßig meditiert eine lange Säule der Einstellung daneben stellen dass ihr die Seele seid und dann dadurch im Verhältnis wird dann die Einstellung dass ihr der Körper seid kleiner
ध्यान ध्यान कुछ नहीं है ध्यान यानी कुछ नहीं करना ध्यान है ध्यान की परिभाषा
und meditation ist gar nichts einfach gar nichts zu tun das ist meditation keine anstrengung zu unternehmen
देखिए हम जब शरीर से कुछ नहीं करते रहते ना तो विचार करते रहते हैं तो यहां शरीर से भी कुछ नहीं करने का मन से भी कोई विचार नहीं करने का कुछ नहीं करने का
und wenn wir körperlich nichts keine aktivität ausüben Normalerweise fangen dann unsere Gedanken an, umso aktiver zu werden. Aber Meditation heißt, sowohl mit dem Körper nichts zu tun, als auch geistig nichts zu tun.
तो नियमित ध्यान करके अपने शरीर का शरीर भाव कम कर लो, आत्मभाव वृद्धि कर लो.
Und indem ihr regelmäßig meditiert, könnt ihr eure Einstellung, dass ich bin der Körper, die könnt ihr geringer machen und eure Einstellung, ich bin die Seele, die könnt ihr dadurch vergrößern.
नियमित रूप से सामूहिकता में ध्यान करने से क्या होता है, वो आपको एक प्रैक्टिकल समझा दूँ.
Swamiji erklärt uns jetzt an einem praktischen Beispiel, was passiert, wenn wir regelmäßig in einer Gruppe Meditation machen.
देखिए मान लो एक पानी का ग्लास है उस ग्लास के अंदर अगर हम एक चम्मच काली शाही डाल देते हैं तो एक चम्मच काली शाही से पूरा ग्लास का पानी काला हो जाता है
stellt euch vor ihr habt ein glas wasser und ihr gebt einen löffel schwarze tinte da rein dann wird das ganze wasser in dem glas auch schwarz
तो आपने अगर मेरी बीमारियां मेरा दुख मेरी तकलीफें मेरी परेशानियां मेरा व्यसन मेरा 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 करके मैं कर कर गए तो आपने अपने आप को एक ग्लास का पानी बना के रखा हुआ है तो आपके अंदर एक भी दुख आ गया एक भी तकलीफ आ गई तो आपका पूरा जीवन डिस्टर्ब हो जाता है
wenn ihr also verhaftet seid und ihr sagt meine krankheit mein körper meine süchte dann identifiziert ihr euch mit diesem glas dann haltet ihr euch an diesem Glas fest und wenn dann irgendein kleines Problem kommt, ein Löffel schwarzer Tinte, dann wird unser ganzes Wesen schwarz-dunkel.
वही एक चम्मच काली शाही अगर गंगा नदी में डाल दो तो वो कहाँ चली गई पता भी नहीं चलता.
Und wenn ihr die gleiche Menge, also einen Löffel voll schwarze Tinte in den Fluss Ganges reingießt, dann werdet ihr nicht mehr sehen, wo diese Tinte hingegangen ist.
गंगा नदी में एक चम्मच शाही का शाही गोरी नहीं हो जाती उसका अस्तित्व नगण्य हो जाता है इतना बड़ा पानी है उसके अंदर वो कहाँ चले गए पता ही नहीं चलता
Das ist nicht so, dass die schwarze Tinte im Ganges weiß werden wird, aber es ist eine große Kollektivität von Wasser im Fluss Ganges und deswegen sieht man nichts mehr. Das ist vergleichbar mit nichts, wenn wir einen Teelöffel schwarze Tinte in den Ganges geben.
आपको समस्या इसलिए क्योंकि आपकी है
Wir haben deswegen Probleme, weil sie meine sind.
आपको दुख इसलिए क्योंकि वो आपका है
ich habe Schmerzen deswegen, weil es meine Schmerzen sind. Ich bin angespannt, ich habe Stress, weil es mein Stress ist. Ich habe Angst deswegen, weil es meine Angst ist. Weil ich einfach dieses Glas Wasser vor mir habe.
अभी अपने शरीर भाव के मैं को विरहित कर दो, विसर्जित कर दो.
Wenn ich jetzt diese Einstellung, dass ich dieser Körper bin, wenn ich die auflöse.
आपको एक बहुत अच्छे दिन पे बहुत अच्छा अवसर मिल रहा है. आपकी जितनी समस्याएं हैं, जितने प्रॉब्लम्स हैं, सब यहाँ विसर्जित कर दो.
Dann haben wir eine wunderbare Gelegenheit dafür, auch mit dem Aufgeben dieser Identifikation mit dem Glas Wasser mit unserem Körper, dass wir auch uns allen Sorgen, alle Ängste, alles Stresses gleichzeitig entledigen können.
आज मेरे माध्यम से आप विश्व चेतना के अंदर ये सारी समस्याएं, सारे प्रॉब्लम सब छोड़ने के लिए आपको अवसर प्राप्त है.
Ihr habt heute die Gelegenheit durch das Medium, das Swamiji hier ist, dass wir heute alle unsere Probleme, alle unsere Abhängigkeiten, alle unsere Süchte, dass wir uns derer entledigen können in den, ins göttliche Bewusstsein, ins kosmische Bewusstsein.
आप जैसे ही छोड़ दोगे ना, आप जैसे ही विसर्जित कर दोगे, आप देखोगे आपके जीवन में चमत्कारिक सकारात्मक चेंज आएगा.
Und wenn wir das die Gelegenheit nutzen und unsere negativen Tendenzen aufgeben hier, dann werden wir bemerken, dass in unserem Leben eine positive, konstruktive Veränderung stattfinden wird.
आपके समस्याएं, आपके प्रॉब्लम कब समाप्त होंगे आपको पता भी नहीं चलेगा.
Und wann unsere Probleme, unsere Schmerzen sich aufgelöst haben, das werden wir nicht einmal wahrnehmen, wir werden es gar nicht merken.
देखिए, मेरे जीवन में कोई समस्या नहीं है, तो आपके जीवन में कैसे रह सकती है?
Also Swamiji nennt als Beispiel, dass in seinem Leben keine Probleme sind. Und wenn wir uns mit ihm verbinden, dann wie können dann in unserem Leben weiter Probleme existieren?
मेरे जीवन में कोई प्रॉब्लम नहीं है, तो आपको कैसे रह सकती है?
Wenn in Swamijis Leben keine Probleme da sind, dann wie können dann in unserem Leben Probleme weiter bestehen? Werde zum Wasser des Ganges, dann werden alle Probleme in deinem Leben sich auflösen. Und wer hält an diesen Problemen fest? Das ist unser eigener Körper.
किसने पकड़ के रखी है आपके अंदर के मैं के अहंकार ने मेरी समस्या मेरा दुख मेरी प्रॉब्लम मेरी समस्या.
Wer hält daran fest? Das ist das ich in mir. Das sind meine Probleme. Das sind meine Schmerzen. Das sind meine schlechten Erfahrungen. Und die halte ich fest. Die will ich nicht loslassen.
आयुष मैं कोई विसर्जित कर दो.
Dann trenne dich heute einfach, lass einfach dieses Ich heute los.
आपका शरीर भाव ही समाप्त हो जाएगा, तो आप देखोगे आपके जीवन की समस्याएं, आपके जीवन के दुख सब समाप्त हो जाएंगे.
Wenn heute diese Einstellung, ich bin der Körper, wenn wir die loslassen können, dann werden wir sehen, dass alle Probleme, alle Anspannungen in diesem Leben sich auflösen.
और इस सब को विसर्जित करने का माध्यम है ध्यान, meditation.
Und das Mittel, wie wir diese alle auflösen können, diese Probleme, das ist Meditation.
अब हम ध्यान करेंगे, meditations करेंगे और meditations के माध्यम से अपने अस्तित्व को विसर्जित कर देंगे.
Und jetzt werden wir meditieren und durch das Mittel der Meditation werden wir unsere ganzen Probleme, unsere Identifikation mit dem Körper werden wir loslassen durch die Meditation.
हम हमारे देहभाव को ही विसर्जित कर देंगे.
Wir werden die Einstellung, ich bin der Körper,
aufgeben.
Und wenn wir keine Identifikation mehr mit dem Körper haben, dann bleibt auch kein Problem mehr übrig.
Und
vor der Meditation gibt es einige wichtige Mitteilungen, die euch wichtig sind für euch.
ध्यान एकदम सरल है, ध्यान एकदम आसान है.
die Meditation ist ganz einfach, sie ist ganz leicht.
लेकिन हमको ना उसकी आदत नहीं है हमारे शरीर को उसकी आदत नहीं
aber wir sind es nicht gewöhnt unser Körper ist es nicht gewöhnt zu meditieren
तो जैसे आप ध्यान करने के लिए बैठोगे ना आपका शरीर आपका विरोध करेगा
und so wie wir uns zur Meditation hinsetzen wird der Körper gegen uns arbeiten
आपको जीवन में जहां खुजली नहीं छूटी वहां ध्यान में खुजली छूटेगी
Und wo es uns im ganzen Leben noch nie gekitzelt hat, da werden wir in der Meditation ein Kitzeln, ein Jucken empfinden.
आपको उबासी आएगी, आपको खांसी आएगी, आपके अंदर से गैसेस पास होंगी.
Wir werden Aufstoßen haben, wir werden husten müssen, wir werden vielleicht pupsen müssen.
ये शरीर का कितना भी विरोध हुआ ना, तो भी 30 मिनट वहाँ से हिलने का नहीं.
Und egal wie sehr euer Körper gegen euch antritt, bewegt euch einfach nicht für 30 Minuten.
दूसरा आपके ऊपर हमला होगा मन का. आपको इतने विचार आएंगे कि पूछूंगा.
Und das als zweites wird uns unser Verstand quälen. Es werden uns so viele Gedanken kommen, wie wir noch nie gehabt haben. Einer nach dem anderen werden sie angerast kommen.
आपको खूब पुराने विचार आएंगे.
Es werden uns ganz uralte Gedanken wieder in den Kopf kommen.
क्योंकि चित्त की जब शुद्धि होती है तो जितने हमारे चित्त में विचार रहते हैं सब बाहर निकलते रहते
Denn wenn unser Geist gereinigt wird, dann alle Gedanken, die wir dort eingelagert haben, die werden einer nach dem anderen werden da zum Vorschein kommen.
एक जैन मुनि को 52 साल पहले उसके हाथ से एक बिल्ली का बच्चा मर गया था उसका विचार आ गया
Ein Jain-Mönch, der hatte vor 52 Jahren ein kleines Kätzchen getötet. Er war schuld daran und dieser Gedanke ist ihm in der Meditation wieder in den Sinn gekommen.
Er sagte, 52 Jahre lang hat er nie diesen Gedanken gehabt, aber nach 52 Jahren hat er heute diesen Gedanken gehabt. Warum? Weil er die Reinigung innen hatte.
Und der Mönch hat dann gesagt, seit 52 Jahren habe ich nie wieder an diesen Vorfall gedacht, aber jetzt nach 22 Jahren 52 Jahren in der Meditation kommt mir dieser Gedanke wieder in den Sinn. Und das ist passiert, weil der Geist gereinigt wurde in der Meditation.
दूसरा ध्यान रखो, कितने भी विचार आए, वो विचारों को रोकने का कोशिश नहीं करने का है.
Und jetzt passt auf, egal wie viele Gedanken euch in den Kopf kommen, versucht überhaupt nicht, diese Gedanken anzuhalten.
क्योंकि विचारों का रोकने का कोशिश करोगे तो वो भी एक शरीर से किया गया प्रयास होगा
denn wenn ihr versucht die gedanken anzuhalten dann ist das wieder ein physischer versuch die gedanken anzuhalten
आपको आपके शरीर से कोई प्रयत्न करने का नहीं है कोई प्रयास करने का नहीं है
also versucht gar nicht irgendetwas mit eurem körper anzufangen nicht mit eurem körper irgendetwas zu erreichen
आप विचारों का केवल निरीक्षण मात्र करो
Beobachtet einfach eure Gedanken.
देखो गार्डन के विचार आ रहे हैं देखो ऑफिस के विचार आ रहे हैं देखो एयरपोर्ट के विचार आ रहे हैं देखो विचारों को केवल देखो उसमें कुछ भी रोकने का कोशिश मत करो आने दो जाने दो जैसे वो आएंगे ना वैसे जाएंगे
Also beobachtet einfach, wenn euch Gedanken an die Arbeit kommen, dann beobachtet diese Gedanken, wenn ihr Gedanken an euren Garten habt, dann beobachtet, dass ihr Gedanken an euren Garten habt. Wenn euch Gedanken an den Flughafen kommen, dann beobachtet diese Gedanken und genauso wie sie gekommen sind, werden sie auch wieder gehen. Macht nichts, versucht nicht, sie anzuhalten, beobachtet sie einfach.
आप जब विचारों का निरीक्षण करोगे तो आप विचार नहीं होंगे आपके विचार नहीं होंगे आप दूर से विचारों को देख रहे हो यानी आपने आपका अस्तित्व विचारों से अलग रखा हुआ है
Denn wenn ihr die Gedanken beobachtet, dann identifiziert ihr euch nicht mit den Gedanken. Ihr betrachtet sie von einem Abstand aus und dann habt ihr nicht ihr habt nicht das Gefühl, ihr seid die Gedanken. Ihr könnt sie einfach beobachten, wie sie kommen und wieder gehen.
तो इसके अंदर दो घटनाएं घटेगी चित्त जैसे आप उसके ऊपर डालोगे ना तो धीरे 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 विचार कम होंगे एक और दूसरा फायदा होगा आपका चित्त धीरे 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 स्ट्रांग होगा मजबूत होगा सशक्त होगा
dadurch erfolgen zwei effekte zum einen werden eure gedanken weniger wenn ihr sie einfach nur so beobachtet Und zum anderen wird euer Chitta, wird euer Bewusstsein stark werden durch diese Übung.
दूसरी बात याद रखो विचारों को रोकने का कोशिश नहीं करने का है केवल निरीक्षण करने का है
also es ist ganz wichtig dass ihr euch das merkt versucht wirklich nicht die gedanken anzuhalten beobachtet sie einfach nur
ध्यान में तीसरा हमला आपके बुद्धि का होगा
das dritte was uns probleme machen wird in der meditation ist unser logischer verstand
आपके बुद्धि की निर्मिति आपके अहंकार से हुई है आपके मैं के कारण हुई है मेरी बुद्धि मेरा ज्ञान मेरा
der logische verstand der ist erschaffen von der einstellung ich mein verstand meine gedanken mein
तो आपका मैं मरना नहीं चाहता आपका मैं आपको छोड़ना नहीं चाहता इसलिए वो आपको बुद्धि के माध्यम से विचलित करने का प्रयास करेगा
und das ich Das Ego, das möchte nicht sich auflösen, das möchte nicht sterben. Und deswegen versucht es über den logischen Verstand uns zu beeinflussen.
Wo aapko samjhega, kabhi baap janam mein dhyan kiya hai kya? Dhyan mein tere se hone wala nahi hai.
Und die Logik, die wird uns vorhalten, hat denn dein Vater Meditation gemacht? Er hat es nicht gemacht. Also was willst du denn jetzt mit der Meditation hier erreichen?
ध्यान तो ऋषि मुनि करते हैं ध्यान तो साधु संत करते हैं तू तो एक सामान्य मनुष्य है तेरे से ध्यान होगा नहीं ध्यान मत कर
und der logische verstand wird sagen ach das machen doch heilige und einsiedler die können meditation machen du bist doch ein ganz normaler mensch du wirst es einfach nicht schaffen du kannst nicht meditieren lass es einfach bleiben versuch's es gar nicht
आपकी बुद्धि आपको कितना भी कहे तो भी 30 मिनट वहां से उठने का नहीं
Und egal, was euch euer logischer Verstand an Argumenten vorbringt, steht einfach nicht auf diese 30 Minuten lang.
उस 30 मिनट में बुद्धि आपको एकदम अर्जेंट कोई काम याद दिलाएगी, वो उठने का कोशिश करेगी, आपको उठाने का कोशिश करेगी, तो भी उठने का नहीं।
Der logische Verstand, der wird euch vielleicht erinnern, dass ihr eine ganz, ganz wichtige Aufgabe, eine Arbeit zu erledigen habt. Der logische Verstand wird euch versuchen, dazu zu bringen, dass ihr sofort aufsteht und das ganz dringend diese Arbeit machen müsst. Aber für diese 30 Minuten, egal was der Verstand euch anführt an Gründen, steht einfach nicht auf diese 30 Minuten lang.
In sab baaton se bachne ke liye maine ek rasta chuna hai, maine ek marg chuna hai, wahi anubhav ka marg aaj main aapko batane ja raha hu.
Um aus diesen allen Problemen rauszukommen, hat Swamiji eine Methode entwickelt und er wird aus eigenen Erfahrungen jetzt euch heute erzählen.
मैंने मेरे जीवन के 30 मिनट गुरु दक्षिणा में मेरे गुरु को दे दिए.
Und Swamiji hat 30 Minuten täglich in seinem Leben seinen Meistern als Guru Dakshina, als Lehrgeld, als Geschenk an die Meister gespendet.
यानी 30 मिनट पे मेरा कोई भी अधिकार नहीं रहा
und das heißt Swamiji hat es gespendet das bedeutet er hat darauf kein anrecht mehr auf diese 30 minuten
बिल्कुल ठीक ऐसा ही आप करो कि 30 मिनट अब आपके जीवन के मुझे दान कर दो डोनेट कर दो
und wir können das gleiche machen wir können 30 minuten täglich in unserem leben Swamiji geben als spende
यानी कल से आपका दिन केवल 23.5 घंटे का रहेगा
das heißt ab morgen haben wir nur noch 23,5 Stunden zur Verfügung jeden Tag.
Dusra 30 Minuten aapko niyamit dhyan ke liye baithne ka hai.
Und die übrigen 30 Minuten, die sollen wir regelmäßig in der Meditation sitzen.
Dhyan lage to bhi baithne ka hai, dhyan nahi lage to bhi baithne ka hai.
Einfach sitzen bleiben, egal ob wir in einen meditativen Zustand kommen oder nicht.
Kitne bhi vichar aaye to bhi baithne ka hai.
Egal wie viele Gedanken uns kommen, einfach sitzen bleiben 30 Minuten.
कितनी भी बुद्धि उठाने का कोशिश करे तो भी बैठने का है.
Und wie sehr auch der logische Verstand versucht uns zum Aufstehen zu bewegen, trotzdem einfach.
30 मिनट आपने मुझे दान किए, आपका उस पे अधिकार ही नहीं.
Einfach diese 30 Minuten sitzen bleiben, denn wir haben diese 30 Minuten Swamiji geschenkt und wir haben kein Anrecht mehr auf diese 30 Minuten.
Aap kalpana karo na, aise agar aap 30 minute mujhe dete ho, 45 dete ho, 45 din tak anushtan karte ho, to aapke jeevan ke kitne jayenge? 22.5 ghante.
Und jetzt stellt euch mal vor, wenn ihr 30 Minuten für 45 Tage Swamiji schenkt, dann werden euch 52,5 Stunden in eurem Leben, dafür wird euch das kosten.
Und ich kann euch mit vollem Vertrauen sagen, dass in diesen 22.5 Stunden euer Leben verändert wird.
Und in dieser Zeit, mit diesen 52 Stunden, gibt Swamiji uns die Garantie, dass in dieser Zeit unser ganzes Leben sich ändern wird.
Aapke jeevan mein ek bahut bada sakaratmak change aayega, sakaratmak badlav aayega.
Und es wird in unserem Leben eine ganz große positive Veränderung entstehen.
Dekho main kitna saral marg bata raha hu, kitna aasan marg bata raha hu. Aapko koi pahad pe chadhne ko nahi bol raha hu, koi teerth kshetra mein jaane ko nahi bol raha hu, kuch daan karne ko nahi bol raha hu, kuch kharch karne ko nahi bol raha hu, kuch bhi to nahi kar raha hu. Main bol raha hu sirf 30 minute ekant mein apne aap ko do.
Und Swamiji sagt uns einen so einfachen Weg. Er sagt nicht, dass wir irgendwelches Geld ausgeben müssen. Er sagt nicht, dass wir auf einen hohen Berg steigen müssen. Er sagt nichts, dass wir irgendwelche Anstrengungen unternehmen müssen. Wir müssen einfach nur diese 30 Minuten am Tag Swamiji geben.
Jis vyakti ke paas apne aap ke liye dene ke liye 30 minute nahi ho, usse zyada gareeb duniya mein koi vyakti nahi.
Wenn ein Mensch nicht einmal 30 Minuten am Tag für sich selber verbringen kann, dann gibt es keinen ärmeren Menschen auf dieser Erde als diesen Menschen, der sich nicht mal 30 Minuten geben kann für die Meditation.
Dusri ek mahatvapurna baat keh raha hu ki aap apeksha ke sath dhyan mat karo.
Und ein weiteres sagt Swamiji uns, es ist wichtig, dass wir nicht mit irgendwelchen Erwartungen meditieren.
Dhyan ko shauk banao.
Macht die Meditation zu eurem Hobby.
Dekhiye, main ek bar Australia gaya tha.
Schaut mal, Swami, es war einmal in Australien.
Australia mein Sydney mein match chal raha tha, football ka final match tha. Wo dekhne ke liye khoob sadhak gaye.
In Sydney in Australien war das Finalspiel im Fußball. Und ganz, ganz viele Leute gingen in das Stadion, um dieses Fußballspiel zu sehen.
Jab wo dekh kar ke aaye na, maine unko pucha, aap football ka match dekhne kyun gaye? Bol dekhne se kya aapke ladke ka shaadi ho jayega, aapke ladke ko naukri lag jayega, aapka bimari theek ho jayega, kyun gaye the?
Und Swamiji hat diese vielen Leute gesehen, die ins Stadion strömen, und er hat sie gefragt, ist das, wird eure Tochter verheiratet werden, wenn ihr dieses Fußballmatch anguckt? Oder werden eure Probleme gelöst werden? Wird irgendetwas in eurem Leben sich verändern dadurch? Was habt ihr davon, wenn ihr dieses Fußballspiel anschaut? Warum geht ihr, um dieses Fußballmatch anzuschauen?
Unhone uttar diya, Swamiji, फुटबॉल देखना हमको अच्छा लगता है, हमारा शौक है फुटबॉल का मैच देखना, इसलिए हम फुटबॉल का मैच देखने को जाते
हैं. Die haben ihm geantwortet, Swamiji, es macht uns großen Spaß, das Fußballspiel anzuschauen.
फुटबॉल का मैच देख के हमको कुछ नहीं मिलता.
Wir bekommen nichts davon, dass wir das Fußballspiel ansehen.
लेकिन फुटबॉल का मैच हम इसलिए देखते हैं क्योंकि फुटबॉल का मैच देखना हमारा शौक है.
Aber das Fußballspiel anzuschauen, das ist unser Hobby. Wir machen das einfach gerne und wir bekommen nichts davon, aber es macht uns einfach Riesenspaß.
मैंने उनको कहा बिल्कुल ठीक ऐसा ही ध्यान को अपेक्षा के साथ मत करो, ध्यान को शौक बनाओ. शौक है इसलिए आप ध्यान कर रहे हैं, शांति मिल रही है इसलिए ध्यान कर रहे हैं, आप संतुलित हो रहे हैं इसलिए ध्यान कर रहे हैं.
Und genau auf diese Weise hat Swamiji gesagt, genau mit dieser Einstellung sollt ihr Meditation machen. Nicht, weil ihr euch irgendetwas davon erwartet, weil ihr davon irgendwas kommt. Einfach, weil es euch Spaß macht, weil es euch gefällt, weil es euer Hobby ist.
Dhyan karke mere ko atma shanti milti hai, mujhe atma sukh milta hai, mujhe atma anand milta hai, isliye main dhyan karta hu.
Also ich meditiere, weil ich meine Seele sich darüber freut, weil ich Seelenfrieden davon bekomme, weil es mir einfach Spaß macht, weil es mich glücklich macht. Und Swamiji sagt seine 60-jährige Lebenserfahrung, er ist auf diesen Weg der Meditation nicht mit irgendwelchen Erwartungen gekommen.
Und
trotzdem ist Swamiji auf einem solchen Level angekommen in seinem Leben, dass es für ihn nichts mehr zu erreichen gibt. Er hat alles erlangt, was man sich vorstellen kann. Es ist nichts mehr übrig, was er erreichen könnte.
आप जीवन में जो जो मिलना चाहिए सोचते हो वो सब कुछ मुझे मेरे जीवन में प्राप्त हो गया एकदम तृप्त हूं कुछ पाने के लिए जीवन में बचा ही नहीं रहा ऐसी स्थिति मुझे प्राप्त हुई
Und jetzt ist Swamiji in einem Zustand, dass es keinen Wunsch mehr gibt, noch irgendetwas zu erreichen. Er ist komplett erfüllt und zufrieden. Es gibt nichts mehr, was er noch erreichen möchte.
और यही स्थिति प्रत्येक को मिले इसीलिए पूरे विश्व भर में घूम रहा हूं
Und mit dem Wunsch, dass diesen Zustand jeder Einzelne erlangen möchte, reist Swamiji um die ganze Erde. Und wie das geschehen kann, das sagt uns Swamiji jetzt. Es ist gar nichts, es ist einfach nur ein ganz einfaches, ein ganz leichtes Mantra. Und mit diesem Mantra wird uns dieser Zustand
मंत्र एकदम सिंपल है मैं एक पवित्र आत्मा हूं मैं एक शुद्ध आत्मा हूं
dieses mantra ist ganz einfach swamiji hat's gerade gesagt ich bin ein
कितना सरल मंत्र है कितना सिंपल मंत्र
also es ist ein ganz einfaches mantra einfach zu sagen ich bin eine reine seele
मंत्र सरल है मंत्र सीधा है लेकिन उसके पीछे मेरी 60 साल की साधना 60 साल की तपस्या लगी हुई है
Das Mantra ist ganz einfach, aber es ist sehr kraftvoll, denn es sind 60 Jahre Lebenserfahrung von Swamiji in diesem Mantra drin.
आप कल्पना करो ना पूरे विश्व भर में केवल एक ही उद्देश्य लेके ध्यान 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 इसके लिए मैं पूरे विश्व भर में भटका हूं
Und Swamiji hat nur einen Grund, warum er um die ganze Welt reist. Es ist Meditation, Meditation, Meditation.
और पूरे ध्यान के लिए पूरे जीवन के 60 साल लगातार लगा दिए
und Swamiji hat seine ganzen 60 Jahre Lebenszeit an dieses Ziel eingesetzt
तो ये 60 साल की साधना की शक्ति आपके साथ होगी
und diese 60-jährige Lebenserfahrung die Kraft dieser Lebenserfahrung von 60 Jahren die wird uns zuteil mit dem Mantra
मैं आपको एक शरीर दिख रहा हूं मैं एक शरीर नहीं हूं
wir sehen hier swamiji als einen körper aber sagt uns ist nicht dieser körper
आज आपको उस शरीर का सानिध्य प्राप्त हो रहा है जिस शरीर के साथ में लाखों पवित्र और शुद्ध आत्माओं की सामूहिकता जुड़ी हुई है
wir können heute in der gegenwart von swamijis physischen körper sein Aber zusammen mit dem physischen Körper von Swamiji sind Hunderttausende von reinen Seelen verbunden.
तो ये मंत्र नहीं है, ये मंत्र के माध्यम से आप लाखों पवित्र और शुद्ध आत्माओं की सामूहिकता के साथ जुड़ने जा रहे हैं।
Und das ist nicht nur ein Mantra. Mit Hilfe dieses Mantra verbindet ihr euch mit Hunderttausenden, mit Millionen von reinen Seelen.
वो लाखों पवित्र और शुद्ध आत्माएं जिनके जीवन में कोई समस्या नहीं है कोई बीमारी नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है सब सुखी हैं
und diese hunderttausende von reinen seelen die haben keine probleme die haben keine krankheiten die sind alle glückliche seelen
ऐसे लाखों की सामूहिकता में ऐसे लाखों के कलेक्टिविटी में जब आप आपका मैं का अहंकार विसर्जित कर देंगे तो आप देखेंगे आपके जीवन में भी कोई समस्या नहीं रही आपके जीवन में भी कोई प्रॉब्लम नहीं
wenn wir unser ego unser ich bewusstsein auflösen in dieser großen kollektivität von reinen seelen dann wird auch in unserem leben kein problem mehr weiter bestehen können
कुछ नहीं अब हम मंत्र के माध्यम से उन लाखों पवित्र शुद्ध आत्माओं की सामूहिकता के साथ जुड़ने जा रहे हैं।
Also nichts weiter, wir werden uns jetzt einfach mit Hilfe des Mantras mit diesen Hunderttausenden von reinen Seelen verbinden.
आप मेरे साथ मंत्र का उच्चारण करेंगे और उसके बाद में हम सामूहिक प्रार्थना करेंगे, हे परमात्मा, हे परमेश्वर, कृपया मुझे आत्म साक्षात्कार प्रदान करने की कृपा करें।
Also wir werden jetzt mit Swamiji zusammen das Mantra sprechen und danach werden wir darum beten, dass wir das Seelenbewusstsein erlangen.
दूसरा मेरी एक आपसे रिक्वेस्ट है, जो लोग कुर्सी पे बैठे ना, या तो नीचे बैठे हैं तो ज्यादा अच्छा होगा, एक दूसरा, या तो नंगे पैर अपने जमीन को स्पर्श कर ले अगर नहीं बैठ सकते हो तो।
Also jetzt ist noch ein Vorschlag von Swamiji, dass diejenigen, die auf Stühlen sitzen, wenn sie können, sollen die sich auch auf den Fußboden setzen runter. Und wenn sie nicht auf den Fußboden setzen können, dann sollen sie ihre Socken ausziehen und mit nackten Füßen den Boden berühren.
क्योंकि परमात्मा ने जब आपको जन्म दिया ना, तो आपको संतुलित करने के लिए, आपको बैलेंस करने के लिए पृथ्वी माता दी हुई है।
Als der Gott euch einen Körper gegeben hat, hat er euch mit der Mutter Erde in Verbindung gebracht, um euch zu reinigen. In der Erde gibt es eine Gravitationskraft, eine Anziehungskraft. Wenn wir uns auf die Erde setzen, wenn wir uns mit der Erde verbinden, dann wird unser Wurzelchakra berührt die Erde.
वो आपके सारे टेंशन को, आपके सारे तनाव को, आपके सारे बीमारियों को, आपके सारी समस्याओं को शोषित कर लेता है, बैलेंस कर लेता है, संतुलित कर लेता है।
Und die Erde, die kann eure ganzen Unreinheiten, unsere ganzen Anspannungen aufnehmen, unsere ganzen Krankheiten abziehen und sie wird uns reinigen und ausgleichen.
मैं जो विश्व भर में घूमता हूँ ना, तो विश्व भर में यही बातें करता हूँ।
Und wenn Swamiji in der ganzen Welt unterwegs ist, erzählt er überall das Gleiche. Einmal ist er nach England gegangen.
So UK ke andar ek Christian Padri Colin, wo mere saath sofa baitha tha. Main sofa baitha tha, wo sofa baitha tha.
Und in England gab es einen christlichen Pater, der heißt Colin, und der ist mit Swamiji auf einem Sofa gesessen.
उसको मैंने पूछा, कोलिन, हाथ में वाइब्रेशन आ रहा है क्या? बोले हाँ आ रहा है स्वामी, खूब आ रहा है।
Und Swamiji hat Colin gefragt, spürst du die Vibrationen in den Händen? Und Colin hat geantwortet, ja, Swamiji, ich spüre dir.
फिर मैंने कोलिन को कहा, एक काम कर, अब सोफे से उतर जा और नीचे जमीन पे बैठ, अब आ रहे हैं क्या देखते।
Und dann hat Swamiji gesagt, jetzt probier mal eins aus, steh mal vom Sofa auf und setz dich auf den Boden und dann guck nochmal, ob du Schwingungen in den Händen spürst.
जैसे ही वो जमीन पे बैठा ना, इतने ठंडे ठंडे वाइब्रेशन आने लग गए, इतने ठंडे ठंडे वाइब्रेशन लग गए। बोले स्वामी जी, जमीन पे बैठने से खूब जोर से आ रहे हैं, खूब अच्छा लग रहा है, खूब आनंद आ रहा है।
Und Colin hat das gemacht und hat dann gesagt, oh Swamiji, das sind ganz, ganz kühle Schwingungen, das sind ganz, ganz starke Schwingungen.
तो दूसरे दिन थियोसॉफिकल सोसाइटी में मेरा लेक्चर था, सारे अंग्रेज सूट बूट पहन के कुर्सी पे बैठे थे, ये कोलिन महाराज जमीन पे बैठे थे।
Und am nächsten Tag hatte Swamiji eine Lecture bei der Theosophischen Gesellschaft und alle sind mit Anzügen und Krawatten auf den Stühlen gesessen und haben Swamiji zugehört, aber nur Colin alleine, der hat sich vorne hin auf den Boden gesetzt.
कोलिन को ये समझ में आ गया था कि जमीन पे बैठने से अच्छी एनर्जी प्राप्त होती है, अच्छी ऊर्जा प्राप्त होती है।
Colin konnte verstehen, dass dadurch, dass sich auf den Boden gesetzt hat, eine gute Energie ihn erreichen konnte.
यानी जो बात बड़े बड़े पुस्तकें पढ़ के समझ में नहीं आती थी, वो बात एक अनुभूति से, एक अनुभव से कोलिन के समझ में आ गई।
Und die Tatsachen, die nicht verstanden werden, indem man viele große dicke Bücher liest, die ist durch diesen einen Vorfall konnte Colin die ganz genau verstehen.
मैं आपको नहीं, आपके कोई रिश्तेदार, आपके कोई मित्र, आपके कोई भी हो, उसको कोई भी बीमारियां हो, कोई भी तकलीफ हो, उनको बोलो जमीन पे बैठना सीख जाओ, तो आपकी परेशानी, आपके टेंशन वैसे ही कम हो जाएंगे।
Und das sagt er nicht nur uns, wir können das auch unseren Freunden, unseren Verwandten sagen, wenn die irgendwelche Gesundheitsprobleme haben, irgendwelche Stressspannungen erfahren, dann sagt ihnen, sie sollen lernen, auf dem Boden zu sitzen, und nur allein dadurch werden schon unsere ganzen Probleme sehr viel kleiner werden.
हमारे जीवन की कई समस्याएं, हमारे जीवन की कई बीमारियां केवल इसलिए होना चालू हो गई है क्योंकि हम जमीन के साथ संबंध तोड़ चुके हैं.
Und viele Probleme, viele Krankheiten in unserem Leben sind allein deswegen entstanden, weil wir kein Verhältnis mehr zur Erde haben.
घर में चप्पल पहन के घूमते हैं और ऑफिस में जूते पहन के घूमते हैं. हमारा पृथ्वी माँ के साथ कोई संबंध ही नहीं रहा.
Zu Hause haben wir Hausschuhe an und bei der Arbeit haben wir feste Schuhe an und wir haben keine Beziehung mehr zur Mutter Erde.
इस वर्ष को हम रक्षक रूप वर्ष के रूप में मना रहे हैं. तो अभी मैं पुलिस के मिलिट्री के बहुत बड़े बड़े शिविर ले रहा हूँ भारत में.
Und dieses Jahr feiern wir als Jahr der Sicherheitskräfte und Swamiji hält in Indien ganz, ganz große Seminare für die Polizei und für die Angehörigen des Militärs.
तो ये पुलिस और मिलिट्री वालों की क्या समस्या मालूम हुई मालूम है? ये सवेरे से जो जूते पहन के घूमते ना वो रात तक जूते ही पहने घूमे रहते हैं. बिना जूते के ये जमीन के साथ स्पर्श ही नहीं करते.
Und was die für ein Problem haben, die ziehen morgens ihre Schuhe an zur Arbeit und den ganzen Tag sind sie mit ihren festen Schuhen unterwegs bis zum Abend, wenn sie ins Schlafen gehen, und den ganzen Tag berühren ihre Füße nicht mehr die Mutter Erde.
मैं इनका बड़ा सूक्ष्म अध्ययन कर रहा हूँ. क्या हो रहा है मालूम है? ये अगर लेफ्ट में जाते हैं तो खुद को गोली मार के आत्महत्या कर लेते हैं. अगर ये राइट में जाते हैं तो ऑफिसर को गोली इसलिए मारते हैं, उसने छुट्टी नहीं दी इसलिए गोली मार दी.
Swamiji studiert diese Personen, die Angehörigen des Militärs und der Polizei, sehr genau und auf feinstofflicher Ebene. Und er erkennt, dass wenn sie auf die linke Seite tendieren, dann neigen sie dazu, sich selbst zu erschießen, Selbstmord zu machen. Wenn sie auf die rechte Seite tendieren, dann erschießen sie ihren Chef, ihren Vorgesetzten, weil er ihnen einfach nur aus dem Grund, weil er ihnen keinen Urlaub gewährt hat.
Ich bin der Polizei, dass der Tanau, den du den Tag über den Tag nirwan machst, den du release karne ka stan hi aapke paas mein nahi.
Und er erklärt den Polizeileuten, dass sie die Anspannung, die sie den ganzen Tag kreieren durch ihre Gedanken, dass sie nirgends eine Gelegenheit haben, sich davon zu entledigen, sich zu entspannen. Den ganzen Tag über haben sie dazu keinen Ort.
Jo jameen prithvi ma aapko balance kar sakti thi usse aapka sambandh hi din bhar mein aata hi nahi.
Denn ihr begegnet der Mutter Erde nicht, ihr habt kein Verhältnis zur Mutter Erde den ganzen Tag, da habt ihr keinen Kontakt mit eurer Mutter Erde, die euch davon erlösen kann, von euren Anspannungen.
आपको आश्चर्य होगा, हिमालय के तलहटी में जब भी मैं हिमालय जाता था तो रास्ते में कई आदिवासी जातियां लगती थी.
Und ihr werdet überrascht sein, aber als Swamiji in Himalaya reiste, auf dem Weg nach Dalhati, da traf er unterwegs ganz viele Ureinwohner in den Bergen.
उस एरिया में कोई डॉक्टर नहीं है, कोई हॉस्पिटल नहीं है, कुछ नहीं.
In dieser Gegend, da gibt es keinen Arzt und es gibt kein Krankenhaus in der ganzen Umgebung.
वहाँ के आदिवासी केवल जमीन को प्रार्थना करके, जमीन को प्रेयर करके अपनी बीमारियाँ ठीक कर लेते.
Und diese Ureinwohner in dieser Gegend, die heilen ihre ganzen Krankheiten einfach nur dadurch, dass sie zur Mutter Erde beten, dass sie in den Kontakt mit der Mutter Erde kommen.
Unke sar mein dard hota hai, wo jameen ko prarthna karte hain. Unke pet mein dard hota hai, jameen ko prarthna karte hain.
Wenn sie Kopfweh haben, dann beten sie zur Mutter Erde, dann beten sie zur Erde. Und wenn sie Bauchweh haben, dann beten sie auch zur Erde.
Unko bukhar aata hai, wo apne aap ko yahan yahan tak ka jameen mein gaad lete hain, unka bukhar.
Und wenn sie Fieber haben, dann lassen sie sich eingraben bis zum Hals in der Erde und dann verschwindet das Fieber.
Und ये बातें प्रत्यक्ष मैंने मेरे आँखों से देखी हुई है.
Und das hat Swamiji selber mit seinen eigenen Augen gesehen.
अब सोचो ना ये क्यों होता है, इसलिए होता है कि जमीन के अंदर एक गुरुत्वाकर्षण शक्ति है, वो शक्ति आपके तनाव को, आपके टेंशन को, आपके बीमारियों को, आपके समस्याओं को शोषित कर आपको शुद्ध और पवित्र बनाती है।
Und das hat Swamiji जी selber gesehen und das geschieht deshalb, weil die Erde eine Anziehungskraft hat und sie macht uns rein, dadurch sie reinigt, dass die zieht alle Hitze, alle Krankheiten aus unserem Körper raus und macht uns gesund und rein.
इसलिए मैं जमीन पे बैठ के ध्यान करने को कहता हूं।
Und deswegen sagt Swamiji uns, wir sollen uns auf den Boden setzen zum Meditieren.
कुछ नहीं, जैसे मैं बैठा हूं ना, ऐसे बैठो दोनों हाथ करके।
Und jetzt einfach uns so hinsetzen, wie Swamiji sitzt.
दूसरा, ये जो बीच का जो पार्ट है ना, हमारा सहस्त्रार है, इस सहस्त्रार को अपने तालु भाग पे रखो बीचों बीच।
Und die Handflächen nach oben auf die Knie legen und jetzt legen wir die Handfläche der rechten Hand auf unseren Scheitelpunkt.
दूसरा ना, मनुष्य का स्वभाव है, जहाँ पे हम हाथ लगाते हैं ना, हमारा चित्त वहाँ चला जाता है, तो आपका भी चित्त अब आपके तालु भाग पे स्थिर हो जाना चाहिए।
Und das ist natürlich für den Menschen, wo wir unsere Hand hinlegen, dass da auch unsere Aufmerksamkeit hingeht. Also jetzt wird unsere Aufmerksamkeit auf unseren Scheitel gerichtet werden, indem wir unsere Hand da oben drauf legen.
उसको तीन बार clockwise घुमाओ, जैसे मैं घुमा रहा हूँ.
Und im Uhrzeigersinn jetzt diese Hand leicht im Kreis drehen. Dreimal.
चित्त को बिल्कुल स्थिर कर लो ताली वाले.
Und jetzt die Aufmerksamkeit auf dem Scheitelpunkt zentrieren.
और आंखें बंद करके एकदम धीरे 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 ये राइट हैंड को नीचे ले आओ।
Und jetzt die Augen schließen und ganz langsam die rechte Hand ganz ganz langsam wieder runternehmen.
और पूर्ण भाव के साथ, पूर्ण विश्वास के साथ प्रार्थना करेंगे।
Und jetzt mit ganzem Gefühl, mit ganzer Aufmerksamkeit beten wir.
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
अपना चित्त तालु भाग पे स्थिर करके ध्यान करो।
Zentriere deine Aufmerksamkeit auf den Scheitel und meditiere.
पूर्ण भाव के साथ प्रार्थना करेंगे
von ganzem Herzen beten wir jetzt
हे परमात्मा
हे परमात्मा
कृपया
मुझे
आत्म साक्षात्कार प्रदान करें
आत्म साक्षात्कार प्रदान करें
हे
परमात्मा
कृपया
मुझे
आत्म साक्षात्कार प्रदान करें
आत्म साक्षात्कार प्रदान
करें
हे परमात्मा
कृपया
मुझे
आत्म साक्षात्कार प्रदान करें
आत्म साक्षात्कार प्रदान करें
वो आपको ना आपके शरीर में क्या अनुभूतियां हो रही है उधर ध्यान दो
Achtet auf eure Empfindungen, die ihr in eurem Körper habt.
धीरे धीरे दोनों हाथ अपने आंखों के सामने लाओ उंगलियां अलग अलग करो और आंखें खोलो अपने हाथ की तरफ देखो तो आप देखोगे आपके हाथों से ठंडे ठंडे वाइब्रेशन निकलना चालू हो
und jetzt hebt langsam eure Hände vor euer Gesicht und macht alle fünf Finger an beiden Händen etwas auseinander und achtet darauf ihr werdet jetzt feststellen wie langsam kühle Energie aus euren Händen anfängt rauszukommen
मालूम पड़ रहा है हाथ में से ठंडा ठंडा निकल रहा है वेव्स निकल रहे
spürt ihr wie es kühl aus euren händen rauskommt
आंखें खोल के देखो ना हाथों की तरफ देखो
हाथ देखो öffnet eure augen und schaut eure hände an und richtet eure aufmerksamkeit auf eure hände
ठंडा ठंडा हाथ में से निकल रहा है ऐसा कितने लोगों को हाथ ऊपर करो
also wer jetzt kühle energie spürt die sollen sich melden nimmt eine hand hoch und meldet euch
कितने लोगों को ठंडा ठंडा लगा हाथ में
wer es kühl empfindet die sollen alle die hand hochheben wie viele leute sind das
अच्छा दूसरा हाथ में चींटियां चल रही झुंझुनू चल रही ऐसा कितने लोगों को लगा हाथ के नीचे
so jetzt Ein weiteres, wer es kribbeln in der Hand hat, so wie Ameisen laufen. Wer ist das? Die sollen sich melden. Und die dritte Kategorie ist, wenn es heiß aus den Händen rauskommt. Bei wem war das? Die sollen sich jetzt melden.
Hat nicht geklappt. Mir abko bata do, tien prakar hai. Hat mein se thanda thanda nikla na, matlab adhyatmik sthiti achhi hai.
Und jetzt erklärt uns Swamiji, also die erste Kategorie ist, wenn es kühl aus den Händen rauskommt. Also das Kühle, das ist die beste, das ist ein guter spiritueller Zustand. Das zweite ist, wenn es kribbelt in den Händen. Das ist die zweite Stufe, also etwas weniger. Und wenn es heiß rauskommt, dann ist es noch die niedere Stufe, also das ist die am wenigsten gute Stufe. Und jetzt möchte Swamiji wissen, wer hat nur in der rechten Hand Energie gespürt, der soll sich jetzt
melden.
Also wer jetzt nur in der rechten Hand die Energie gespürt hat und nicht in der linken, die sollen sich jetzt melden. Also wer hat nur in der rechten Hand die Energie gespürt und nicht in der linken, die sollen sich bitte melden. Ist niemand da, der das nur in der rechten Hand gespürt hat und in der linken nichts? Idareka, bitte.
Kone sai, jiske right mein aaya, left mein nahi aaya. Achha, ek hi jane. Achha, ab left mein nahi aaya, left mein aaya aur right mein nahi aaya, aise kitne log hain?
Und jetzt möchte Swamiji wissen, wer hat nur in der linken Hand die Energie gespürt und nicht in der rechten, die sollen sich melden.
Aise kitne log hain, jinke right mein aaya, left mein nahi aaya, left mein nahi aaya, right mein aaya.
Also wie viele Leute hatten jetzt nur in der rechten, in der linken Hand die Energie gespürt und nicht in der rechten?
Aber wir haben ja Dhyan gemacht, ja Dhyan ka samuhikta ka bhi ek energy nirman hota hai. Wo energy kya nirman hua, wo main aapko bata dun.
Und wenn wir in der Gruppe meditieren, dann gibt es eine kollektive Energie, die dadurch entsteht. Und da
samuhikta mein kya zarurat hai, kya avashyakta hai? Atrupta atmaen baithi hui hai yahan pe, ye iska result.
Und Swamiji wird uns jetzt darüber erzählen und er sagt, hier in dieser Kollektivität sind unzufriedene Menschen, die sitzen hier unter uns.
Also, tum tumhare life se satisfied nahi ho. Aisa samuhikta ka vibration nirman ho raha hai.
Und die kollektive Energie hat Swamiji so empfunden, dass wir unzufrieden sind mit unserem Leben.
Iska bhi dusra ek prayog aapko batata hu. Ye aapka jo left hand hai na, ye left hand ko ya right hand pe rakho yahan aapke liver ke upar.
Also dafür sagt uns Swamiji eine Anwendung. Wir nehmen unsere rechte Hand und legen die so unter unseren rechten Arm, wo unsere Leber ist, auf der rechten Seite. Da legen wir die linke Hand drauf. Und die rechte Hand geben wir mit der Handfläche nach vorne. Also jetzt die Aufmerksamkeit ist auf der rechten Seite bei der linken Hand, die auf der rechten Körperseite liegt. Und wir schließen die Augen. Also wir schließen jetzt die Augen und haben unsere Aufmerksamkeit an der Stelle, wo die linke Hand unsere rechte Körperseite berührt. Und jetzt meditieren wir für 5 Minuten in dieser Stellung.
अब ना राइट हैंड को लेफ्ट हैंड से ऐसा टच करो तो आपको महसूस होगा आपका लेफ्ट हैंड गर्म है.
Jetzt führen wir beide Handflächen zusammen. Wenn die sich berühren, werden wir spüren.
ऐसे टच करोगे ना तो आपको मालूम पड़ेगा आपका लेफ्ट हैंड गर्म हो रहा है.
Dass unsere linke Hand warm ist. Die fühlt sich warm an.
Feel ho raha hai, garam ho raha hai, left hand.
Spürt ihr, dass die linke Hand sich warm anfühlt?
To kya karan hai? Ab aapka ye sharir, aapka ye haath, wahan haath rakhne se kyun garam ho raha hai? Iska matlab liver garam hai.
Und die Erklärung dafür ist, dadurch, dass wir die linke Hand auf der rechten Seite über der Leber hatten und die wird warm, das heißt, unsere Leber ist heiß.
Aisa kyun kiya?
Warum haben wir das gemacht?
Aisa isliye kiya? Dekhiye, kuch bhi agar apan karne jayenge na, to hamare dhyan mein kaun si badha aa rahi hai? Wo badha ye aa rahi hai ki aapke jeevan mein satisfaction nahi hai, atrupti hai. Atrupti ke karan liver garam ho raha hai. To liver ko thanda karne ke liye humne dusra dhyan kiya.
Also warum haben wir das jetzt gemacht? In unserem Leben ist eine Unzufriedenheit und aus diesem Grund wird unsere Leber heiß. Und deswegen haben wir jetzt eine Zeit lang so meditiert mit der linken Hand auf der Leber.
अब जो देखो खूब अच्छा दिन है आपके लिए खूब अच्छा अवसर है आज क्या करो खाना वाना खा के मस्त ओपन आकाश के नीचे बैठो चंद्रमा की तरफ देखो आज फुल मून नाइट है और चंद्रमा की तरफ देखो आपका हाथ यहाँ पे रखो लीवर पे और उसके बाद में चंद्रमा को प्रार्थना करो हे चंद्र देवता कृपया मेरे चित्त को शुद्ध और पवित्र करने की कृपा करें मेरे लीवर को ठंडा करने की कृपा करें.
Und heute ist ein sehr guter Tag dafür. Also nach dem Abendessen sollen wir rausgehen in unter freien Himmel. Und wir sollen den Vollmond angucken. Heute Nacht ist die Vollmondnacht. Und dann sollen wir das so machen, diese Übung, und beten, dass unser Bewusstsein rein wird. Und dann können wir gucken, was dadurch geschieht. Heute ist eine ganz günstige Nacht dafür.
तो चंद्रमा को प्रार्थना करेंगे तो क्या होगा चंद्रमा की ठंडक से आपका लीवर ठंडा होगा आपका टेंशन कम होगा आपकी चिंताएं कम होगी आपका सेटिस्फेक्शन ज्यादा होगा.
Und wenn wir zum Muttermond beten, dann ist davon der Effekt, dass unsere Leber sich abkühlen wird und dass unser Bewusstsein dadurch gereinigt wird.
आप करो ना आप अपने पास समय अभाव है इसलिए नहीं तो आप रात को खाना ना खा के मस्त बैठो यहाँ चंद्रमा के लाइट में और प्रार्थना करो सब सामूहिक रूप में और इसके अंदर मत बैठो बाहर बैठो खुले में आपको चंद्र दिखना चाहिए.
Also wir können das auch nach dem Abendessen gemeinsam machen, dass wir uns im Freien als Gruppe und ins Mondlicht setzen unter freien Himmel und diese Übung machen und zum Mond beten.
सूर्य नाड़ी है और ये चंद्र नाड़ी है तो सूर्य नाड़ी को बैलेंस करने का जरूरत है.
Und also auf unserer linken Körperseite ist die Mondseite und auf der rechten Seite ist die Sonnenseite. Und um unseren Sonnenkanal abzukühlen, ist das eine sehr gute Übung.
Okay, kuch nahi. Aapka achha receiving tha, achha karyakram hua. Mere ko aakar yahan achha laga. Bahut khush.
Und ja, es ist nichts weiteres. Also, Swamiji möchte nur, dass es euch hier gefällt.
Dusra, aapko koi prashna ho, aap puch sakte.
Und Swamiji gefällt es. Es ist ein schönes Programm hier, es ist gut organisiert und wenn jetzt jemand eine Frage hat, könnt ihr Fragen stellen.
In sabko samjha ke nahi puch lo mane na inke samuhikta collectivity ka maine energy check kiya to samuhikta ka collectivity ye hai ki life mein satisfaction nahi hai ye jo group baitha hua hai is group ko to wo satisfaction milne ke liye unke liver ko thanda kiya.
Also Swamiji hat unsere Gruppen, kollektive Energie hier von den Leuten, die hier sitzen, hat er überprüft und er hat festgestellt, dass wir mit unserem Leben nicht zufrieden sind und das macht Hitze auf unserer rechten Seite, auf der Leber. Und um diese Hitze abzukühlen, hat er uns diese Übung gesagt.
Mere ko time ka knowledge, tumne ghadi rakha nahi hai. हाँ तो फिर बंद करो. इन्होंने घड़ी रखा नहीं है घड़ी में देखता नहीं तुम देख के क्या होगा यहाँ रखो ना.
Also Swamiji hat keine Uhr auf der Bühne und deswegen weiß er nicht wie spät es ist und die Zeit ist fast vorbei, also wir müssen bald.
मैं देखूंगा ऐसा भी नहीं मैं भी आंखें बंद करके बैठता हूँ देखिए तुम तो रखो.
Also hat jemand eine Uhr die wir Swamiji auf die Bühne stellen können?
लेकिन ये जरूर करो आज रात को ना आपके लिए एकदम गोल्डन अपॉर्चुनिटी है खाना वाना खाकर सब जने इकट्ठा बैठो किसी गार्डन के अंदर इसे खुले में और चंद्रमा के को प्रार्थना करो ऐसा हाथ रख के ध्यान करो सामूहिक.
Also das ist für uns eine goldene Gelegenheit, diese Übung nach dem Abendessen zu machen, unterm freien Himmel zu meditieren. Und Shashwati kal brashan pujenge. Und Shashwati schlägt vor, dass wir dann morgen einfach die Fragen auf morgen aufheben. Shantipat. Dhyau Shanti Antariksha Kvam Shanti Prithvi Shantir Apa Shantir Aushadaya Shanti Vanaspataya Shanti Vishve Deva Shanti Brahma Shanti Sarva Kvam Shanti Shanti Reva Shanti Sama Shanti Reti Om Shanti 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 Sarva Rishta Sushantir Bhavatu.
अगर खुले में जहाँ चंद्रमा दिखे ना ऐसे बैठ के यहाँ ध्यान करने को बोलो तो खूब फायदा होगा आज फुल मून नाइट है
Also Swamiji wiederholt nochmal, nach dem Essen sollen wir uns alle draußen auf der Wiese treffen und uns im Sonnen, im Mondlicht dann diese kühlen Energien aufnehmen und dann werden wir sehr viel positive Auswirkungen davon haben.
और ये तंबू में मत बैठना आपको चंद्रमा दिखना चाहिए
Und wir sollen eben nicht uns im Zelt versammeln, wir sollen nicht im Zelt sitzen, sondern wir sollen wirklich draußen unter freiem Himmel uns versammeln. Dann werden wir sehr viel Gewinn davon haben.
Tick. Ja.
Okay. Coming flowers we forgot in the beginning. So first of all, we would like to hand over some flowers. One second. Would you like to just
Oh
yes. Und also wir sollen wirklich denken, dass wir diese Vollmondnacht ausnutzen und dass wir diese Übung machen. Also es sind sehr viele buddhistische Mönche, die versammeln sich heute und meditieren und wir sind hier auch versammelt und deswegen sollen wir auch gemeinsam diese Chance nutzen und zusammen meditieren unter freiem Himmel.
Und wir müssen den Mond wirklich sehen, also nicht im Zelt sitzen und auf einem Himmel sehen, das ist sehr wichtig. Also wir sollen eben nicht im Zelt sitzen. Und wir treffen uns dann morgens mit Swamiji.